की गेली आहकार झाला महापूर आला
सह्याद्रीचा दरी डोंगरी आहकार झाला सह्याद्रीचा दरी डोंगरी महापूर आला
निसर्ग सुंदर रूप हासरे सह्याद्रीचे सुपीक खोरे रौद्र रूप तू घेऊन आली
नजर लागली
रडून बोले
भूमिपुत्र हे बेघर झाले
डोंगर माथ्यावरच्या साऱ्या
पुरात आमच्या वस्त्या गेल्या
काळ होऊन पाऊस आला सुख समृद्धी घेऊन गेला बास नाचणी हाती नाली लाख दिना कोयना माई रौद्र रूप मी पाहिल नाही तुझ्याच काठी वसलो होतो
नित्यानंदी हसलो होतो
होत्याचे ते नव्हते झाले रस्ते खचले फुल बुडाले असा अचानक प्रकोप झाला
प्रतापगडच्या त्या पायथ्याला
गाव जावळी महाबळेश्वर
सह्याद्रीचा खचला डोंगर
व्यथा कुणाच्या सांगू कानी
तिकडे तिकडे पाणीच पाणी
निसर्गा दयाना आली जनावरे मातीत गाडली कुठे दुःखमय घटना घडल्या
ते बघा दरडी कोसळल्या
डोंगर माथ्यावर राहणारा
काय म्हशी रक्षण करणारा
काय त्यांची वर नावी जाता
चारा विना जखमी होता
पार कुमटे गोगलवाडी ओरोस कासुरड बीरवाडी चतुर्बेटचा पुल वाहिला
हिरणे गाव बेघर झाला
लांबच मुरा दुःखा पाट
कवळ्यावरती संकट मोठ
भूमिपुत्रावर वेळ ही आली
उरली सुरली जमीन गेली
नाती गोती जमली सारी संकट समयी दिली उभारी झाली ढगपुटी काळ साहिला बेघर झालो दुर्दैवाने
मुसळधार या अतिवृष्टीने
अशी अवस्था झाली मनाची
खबर बातमी नाही कुणाची
ते पाहिला डोंगर खस्ता पुरात वाहून गेला रस्ता नष्टच झाली त्यांची नावे काय आमच्या नशिबी आले
मातीतच संसार बुडाले
अंधाराशी विपरीत घडले
त्यात विजेचे खांबही पडले
मार्ग नवरला जाण्या कुठला गावाशी संपर्कही तुटला सगळे सोयरे निरोप नाही
नको असे ते विचार येई
जीव घेतला असा हत्यानी
ती झाली जीवित हानी
काय म्हणावे सावली होती घरही नाही पैसा अडका हातात नाही समोर आहे प्रश्न उद्याचा
घोर प्रसंगी या जगण्याचा
आम्ही मांडतो व्यताई सारी
हात आहे शासन दरबारी
काही राहिले नाही हाती
सुजलाम सुफलाम जमीन होती
दाविली आम्ही कसोटी
घरी सोडले प्रकल्पासाठी
प्रकल्पग्रस्त जेही झाले
गाव सोडून आपले गेले
ठाणे रायगड आणि पालघर
भूमिपुत्रांचे झाले स्थलांतर
मदत करण्याचेही आले
दुःखात सहभागी झाले
सडला हातांनी मदत करून
माणुसकी दाखवली त्यांनी
बंधुभाव दिसला या ठाई
नाते अजूनही तुटले नाही
दैवता ऐकून घ्यावे
दुःख निवारण तुम्ही करावे
पार गावची वरदायिनी रेणोशीची कुम अंबाळज जननी झाडानीचा देव लव्हेश्वर
उद्व्याचा तो देव उदेश्वर
अचलीचा तो देव सोमेश्वर बामनोलीचा बहिरी सत्वर कसबे तांबीची जय महाकाली
बोर्डी गावची आई वगजाई
तापोळ्याची पद्मावती आई
आमच्या ठेव तुडोळी
आमच्या ठेव तुडोळी